चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजे डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 4 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजारात मध्यम मागणी होती। महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3375 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30चा व्यापार 3325 रुपये ते 3335 रुपये होता। गुजरातमध्ये 33चा व्यापार 3201 रुपये ते 3211 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3221 रुपये ते 3251 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये 33चा व्यापार 3375 रुपये ते 3475 रुपये होता, तर M30चा व्यापार 3450 रुपये ते 3525 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।